नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद दे. आपला रामनवमीपासून जो उपक्रम सुरू झालेला आहे, समर्थ श्री रामदास स्वामी विरचित 13 भीमरूपी स्तोत्र, त्यातलं आज तुम्हाला 9वं स्तोत्र ऐकवणार आहे. 9वं स्तोत्र आहे मारुतीच्या ताईताच्या संदर्भात. डॉक्टर सौ सुनीती विजय सहस्रबुद्धे यांनी समर्थ वाङ्मयावर PhD केलेली आहे. त्यांनी जे सार्थ व सविवरण 13 भीमरूपी स्तोत्र ह्या नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकातल्या 9व्या मारुती स्तोत्राचं मी अभिवाचन करते आहे. आणि नंतर दुसऱ्या भागात आपण ऐकणार आहात सौ प्रिया राजेश शिंदे हिने पठण केलेलं हे 9वं स्तोत्र. ऐका तर मग. मारुतीचा ताईत 3च श्लोकांचं हे अगदी लहानसं स्तोत्र आहे. या स्तोत्रातला 3रा श्लोक खूपच महत्त्वाचा आहे. मारुतीची भक्ती करणाऱ्यानं दंडात मारुतीची प्रतिमा असलेला ताईत बांधावा असं या स्तोत्रामध्ये समर्थ सांगतात. त्याचा समावेश हनुमंत आमुची कुळवल्ली या छोट्याशा 9 ओव्यांच्या काव्यामध्ये केलेला आढळतो. हनुमानाची प्रतिमा असलेल्या ताईताचं महत्त्व सांगणाऱ्या या स्तोत्रासंबंधी अशी कथा सांगण्यात येते. समर्थांच्या अवतार कार्य समाप्तीनंतर बरीच वर्ष त्यांच्या अस्थी विसर्जित झाल्या नव्हत्या. चाफळच्या मंदिरातील वृंदावनाखाली पुरून ठेवण्यात आल्या होत्या. उम्रतचे मठपती केशव स्वामी मधून मधून कल्याण स्वामींना या अस्थींचं काशी क्षेत्री गंगेमध्ये विसर्जन करण्याबाबत विचारत असत, पण कल्याण स्वामी त्यांना तशी अनुमती देत नसत. अशी 33 वर्ष गेली. आषाढ शुक्ल त्रयोदशी शके 1636 या दिवशी मात्र केशव स्वामींनी निर्धाराने समर्थांच्या अस्थी बाहेर काढल्या आणि त्या घेऊन ते डोमगाव मार्गे काशीला निघाले. आपण ज्या दिवशी अस्थी बाहेर काढल्या त्याच दिवशी कल्याण स्वामींनी देह ठेवला हे दुःखद वर्तमान त्यांना डोमगावला आल्यावर समजलं. शेवटी समर्थांच्या आणि कल्याण स्वामींच्या अस्थींचं काशी क्षेत्री पवित्र गंगेमध्ये एकदमच विसर्जन झालं. समर्थांनी कल्याण स्वामींना डोमगावी जाण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी दोघांच्या अस्थींचे एकदम विसर्जन होईल असं वचन दिलं होतं असं म्हणतात. स्तोत्राच्या संबंधातील महत्वाचा भाग पुढील प्रमाणे आहे. चाफळच्या वृंदावनातील समर्थांच्या अस्थी काढण्यात आल्या तेव्हा कल्याण स्वामी प्रवचन करीत होते, पण त्यांना समर्थांच्या अस्थी काढण्यात येत असल्याचं जाणवलं तेव्हा त्यांनी काही श्रोत्यांना जवळ बोलावून आपल्या दंडात समर्थांनी बांधलेला मारुतीच्या प्रतिमेचा ताईत काढायला सांगितलं आणि आपलं अवतार कार्य संपवण्याच्या हालचाली सुरू केल्या. कारण हनुमान हा मुख्य प्राणरक्षक असल्यामुळे दंडामध्ये ताईत असेपर्यंत कल्याण स्वामींना प्राणत्याग करता आला नसता. श्रोत्यांना याची काहीही जाणीव नव्हती. त्यांना वाटलं महाराजांची बोलता बोलता समाधी लागली आहे, पण लवकरच लक्षात आलं की त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले आहेत. ह्या प्रसंगावरून कल्याण स्वामींची अपरिमित गुरुनिष्ठा आणि हनुमानाच्या ताईताचं महत्त्व दिसून येतं. जणू काही प्रत्यक्ष मारुतीच आहे असं वाटावं अशी लहानशी सोन्याची प्रतिमा तयार करावी. ही प्रतिमा कशी तयार करावी तर सोन्याच्या धातूमध्ये वायुपुत्र हनुमंताचा ठसा उमटवून प्रतिमा तयार करावी आणि ती प्रतिमा चांदीच्या पेटीमध्ये ठेवावी. असा तयार केलेला ताईत दंडावर बांधावा. दर शनिवारी त्या ताईताची भक्तिभावानं मनापासून पूजा करावी. त्यामुळे कोणत्याही युद्धप्रसंगी म्हणजे कोणत्याही अडीअडचणीच्या प्रसंगी मारुती तुम्हाला सहाय्य करेल, मदतीसाठी धावून येईल. प्रभू श्रीरामांनी स्वधामाला जाताना मारुतीरायाला याच कारणासाठी मागं ठेवलं आहे. मारुतीराय सदैव श्रीरामांच्या भक्तांवर कृपाछत्र धरतो. श्रीरामांच्या भक्तांना दुष्टांनी त्रास दिला तर त्यांच्या रक्षणासाठी अगदी ध्यान सोडूनही धावून जातो असं ह्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. आता माझ्या या अभिवाचनानंतर भाग दुसरा ऐका. सौप्रिया राजेश शिंदे हिने पठण केलेलं हे नवं भीमरूपी स्तोत्र. उद्या परत भेटूया 10व्या स्तोत्रानी. तोपर्यंत नमस्कार.